जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
यो माम एवं असम्मूढ़ो जानाति पुरुषोत्तमम् स सर्ववित भजति माम सर्वभावेन भारत। 15व्या अध्यायातला हा 19वा श्लोक घ्यायला। मागच्या प्रवचनानंतर साधारण महिना सव्वा महिना लागला। माझी अशी कल्पना आहे की मागची जी प्रवचन आहेत ती मला थोडं बरं नसल्यामुळं होऊ शकली नाहीत, आणि त्याच्यातच परत पाचवा बुधवार आल्यामुळं अजून एक प्रवचन झालं नाही। असं करून बरोबर एक महिन्यानी या श्लोकाचा उच्चार मी केला। 15व्या अध्यायाचा शेवट आलेला आहे। ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे, क्षरपुरुषाच्या पलीकडची अशी माझी स्थिती आहे, आणि अक्षरापेक्षा देखील मी उत्तम आहे, त्या अर्थी किंवा म्हणून अतोस्मी लोके वेदेच, म्हणजे या लोकामध्ये तसंच वेद वाङ्मयामध्ये देखील किंवा ज्ञानी पुरुषांच्या म्हणण्याप्रमाणे देखील प्रथित पुरुषोत्तमः, मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे असं भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं। क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष अशा प्रकारे या सगळ्या सृष्टीची विभागणी क्षर आणि अक्षर अशी करून परमात्मा म्हणजे उत्तम पुरुष अशा प्रकारचं विवरण आतापर्यंत झालं। आता भगवंत असं म्हणतात की यो माम एवं असम्मूढो, अशा प्रकारे मी क्षर आणि अक्षर पुरुषांपेक्षाही उत्तम पलीकडचा श्रेष्ठ असा आहे हे मोह न पावता, मोहाला प्राप्त न होता जो जाणतो, यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्ववित भजति माम सर्वभावेन भारत। तो सर्वज्ञ होतो, तो सर्वज्ञ होऊन माझं भजन करतो, तो सर्वज्ञ होऊन सर्व भावानिशी माझं भजन करतो असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात। आपल्याला मूढ किंवा सम्मूढ म्हणजे भ्रांत दशेला विकाराला प्राप्त झालेला या अर्थाने देहाला मी मानणारा क्षरपुरुष तो सम्मूढ दशेमध्ये असतो। आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, त्याची कारण यया अज्ञाना मूळ, आपलाच आपल्याला विसर, आपण सच्चिदानंद स्वरूप असताना आपण आपल्या स्वतःला देह समजणं ही मूढता, आणि त्या देह आपल्याला समजल्यानंतर त्या देहाच्या विकारांमध्ये सापडणं म्हणजे समूढ होणं। अगदी या भगवद्गीतेच्या कथनाच्या प्रारंभी अर्जुनाने आपली अवस्था समूढ अशी झालेली आहे असं भगवंतांजवळ कबूल केलं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म समूढ चेताहा असं अर्जुन म्हणाला. दैन्याने माझी वृत्ती अगदी ग्रासून गेलेली आहे, स्वाभाविक वृत्ती पार नष्ट झालेली आहे, तसंच धर्माच्या बाबत माझ्या वृत्तीमध्ये माझ्या मनामध्ये मोह निर्माण झालेला आहे. आता या क्षणाला धर्माचं आचरण कोणतं हे मला समजेनासं झालेलं आहे. मी धर्म समूढ झालेलो आहे असं अर्जुन म्हणाला. धर्म समूढ होणं म्हणजे धर्म काय आणि अधर्म काय, करणीय काय आणि अकरणीय काय याचा निवाडा आता माझी बुद्धी करू शकत नाही असं अर्जुन म्हणायला लागला. याचं कारण समोर जे युद्धाकरता उभे होते त्यांच्या पिढीतले तर होतेच त्यांचे बंधू, पण मामे म्हणजे त्यांच्या आधीची पिढी शल्य मामा पलीकडच्या बाजूला युद्धासाठी उभा होता. मामे काके आजे असं म्हणतात, तसं पुत्र अभिमन्यू सारखी मंडळी जी त्यांनी पाहिलेलीही नव्हती अशी दुर्योधनाचा मुलगा यांनी पाहिलेला नव्हता लक्ष्मण, आणि यांचीही मुलं त्यांनी पाहिलेली नव्हती, पण ती युद्धाकरता उभी होती. आणि जेव्हा ते समोर एकमेकांना दिसले, पाच पिढ्या एकमेकांच्या विरुद्ध युद्धासाठी उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर त्याच्यात अनेक नातेवाईक होते, कारण जे नातेसंबंध होत असत तर ते राजघराण्यांमध्ये होत असल्यामुळं सगळ्यांचीच एकमेकांशी काही ना काहीतरी नाती होती. सगळेच स्वजन होते, शत्रू म्हणून कोणी वाटेनासा झाला. पांचालीला केसाला धरून फरफटत सभेमध्ये आणलं गेलं कपट करून द्यूतामध्ये आपल्याला हरवलं, जाचक अटी टाकल्या, फार मोठा अन्याय झाला, अगदी बालपणी लहानपणी भीमावर विषप्रयोग केले, त्याचे हात पाय बांधून त्याला डोहात टाकून दिला, लाक्षागृहात सगळ्यांना आई सकट कुंती सकट जाळण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक वेळेला हे सुटलेले होते. हे जे युद्ध समोर ठाकलेलं होतं ते युद्ध अतिशय स्वाभाविक होतं, अस्वाभाविक नव्हतं. एका परंपरेनी या युद्धापर्यंत सर्वजण आलेले होते. 13 वर्षाचा काळ झाल्यानंतर सांगून गेलेले होते राजाला, सम्राटाला, धृतराष्ट्राला की अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर आमचं राज्य आम्ही मागण्यासाठी म्हणून येऊ असं सांगून गेलेले होते. आणि ते राज्य परत द्यायला धृतराष्ट्र तयार नव्हता. धृतराष्ट्र याचा अर्थच असा की ज्याने अन्यायाने राष्ट्र धारण केलेला आहे तोच धृतराष्ट्र असतो. तशा प्रकारे सर्व सत्ताधीश हे धृतराष्ट्र असतात, त्यांना गादी सोडायची नसते. आता आपल्याकडे तेच चाललंय, गादी सोडायला तयार होत नाहीत, कशी सोडणार? आणि गादी सोडण्याची जर वेळ आली तर गादी सोडता कामा नये या विचारांनी पछाडलेली ही मंडळी काय वाटेल ते करायला तयार होतात. तसाच प्रसंग त्यावेळेला झालेला होता. आणि सामोपचार म्हणून तसंही पाहायचं झालं तर पाच गावं, पाच भावांकरता पाच गावं मागायला गेलेले, पण असं उत्तर मिळालं की सुईच्या अग्रावर मावेल एवढी माती देखील देणार नाही असं उत्तर मिळालं. या सगळ्याचा बदला म्हणून कुठेतरी युद्ध होतं. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी युद्ध होतं. भगवंतांनी तर या युद्धाकडं त्यांचं जीवित कार्य म्हणून पाहिलेलं होतं. त्यांनी जे केलं आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कंसाला मारलं, जिथं जिथं दुष्ट दिसतील त्यांचा त्यांचा नाश केला, पण एकट्या कृष्णाच्यानी होण्याचं ते काम नव्हतं. अन्याय करणारी जी मंडळी होती ती सर्वत्र होती. सर्व राजे तसे झालेले होते. या युद्धाच्या निमित्ताने सगळे एकत्र आलेले होते. कृष्णाचं जीवित कार्य त्याच्यामध्ये दडलेलं होतं. सर्व अधर्म शक्तींचा नाश करणं आणि धर्माचं राज्य स्थापन करणं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. धर्म संस्थापना हे भगवंतांच्या जीवनाचं एक महत्वाचं कार्य होतं. आणि या कार्याच्या करता म्हणून भगवंत सज्ज झालेले होते. आणि अर्जुन भगवंतांनाच म्हणत होता की कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म संमूढ चेता. आता या क्षणाला धर्म काय हे मला समजत नाहीये. यत श्रेयस्यात निश्चितं ब्रूही तन्मे शिष्यस्तेहं शाधिमाम त्वाम प्रपन्नम. मी शिष्य भावानी तुला शरण आलेलो आहे. जे श्रेयस्कर असेल ते श्रेयस्कर मला तू सांग, तू मला सांगावस. आणि ही भगवद्गीता सांगायला सुरुवात झाली. या भगवद्गीतेच्या अगदी शेवटी शेवटी 15व्या अध्यायाचा शेवट आलेला आहे. 19वा श्लोक आहे. 20व्या श्लोकाच्या ठिकाणी गीताशास्त्र सांगून संपूर्ण होईल. तेव्हा हा परत एकदा शब्द आला, यो माम एवं असमूढ हो जानाती पुरुषोत्तमम स सर्ववित भजती माम सर्व भावेन भारत. अशा प्रकारे मला मोह न पावता, मोहग्रस्त न होता, मी पुरुषोत्तम अशा प्रकारे जो जाणतो तो सर्वज्ञ सर्व भावानी मला खऱ्या अर्थाने भजतो. आता अशा प्रकारे भजणाऱ्या व्यक्तीला मोह न पावता पुरुषोत्तमाला प्राप्त होणाऱ्या, पुरुषोत्तमाला जाणणाऱ्या अशा व्यक्तीला तो सर्वज्ञ मोह न पावणारा आणि भगवंताला निरंतर भजणारा अशा प्रकारची भगवंतांचीच प्रशस्ती प्राप्त होते. आता तो जे काही कर्म करतो त्या कर्मानी भगवंताचीच पूजा होते, भगवंतांचंच भजन होतं. 18व्या अध्यायामध्ये तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तेची, तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, किंबहुना तो असे ते कपी ध्वजा समाधी माझी. तो आता जसा असतो तसं माझं भजन होतं. तो जे बोलतो ते स्तवन होतो. तो जिथं जिथं पाहतो तिथं तिथं माझं दर्शन घेतो. जेथे जेथे माझे हिंडेल हे मन तुझेची दर्शन तेथे होवो असं स्वरूपानंद म्हणतात. इथं होतं. आपली जी पाहण्याची दृष्टी आहे त्या पाहण्याच्या दृष्टीमध्ये आपल्याला स्त्री दिसते, पुरुष दिसतो, श्रीमंत दिसतो, गरीब दिसतो, विद्वान दिसतो, अडाणी दिसतो. आपली पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. याची पाहण्याची दृष्टी आहे ती मूढता नसलेली, मोह नाहीसा झालेली आणि क्षर आणि अक्षर या दोन्हीपेक्षाही उत्तम ते जगातलं स्वीकारण्याची अशी याची दृष्टी झालेली आहे. या 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी कोणत्याही प्रकारच्या मोहामध्ये न सापडता कोणते कोणते मोह असतात, एक म्हणजे देहासंबंधीचा मोह असतो, जीवितासंबंधीचा मोह असतो, जीवितासंबंधीचा मोह कधीही न जाणारा असतो, कारण देह मी अशा प्रकारची भावना असते, आणि त्या भावनेपोटी स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचरणु अशा प्रकारचा मोह असतो, कर्मामध्ये मोह असतो, कर्मामध्ये असणाऱ्या मोहाचं लक्षण म्हणजे त्या कर्मामधून सुखोपभोग मला मिळावेत, कर्म तेच जे परमार्थी व्यक्तीला करायला सांगितलेलं आहे आत्मोद्धारा करता, तेच कर्म अबोधानी केलं असताना त्याच्यातून तो सुखोपभोगाची इच्छा धरतो, अशा प्रकारच्या कर्मातून त्याची इंद्रिय प्रवृत्ती विषय प्रवृत्ती बळावते, अशा प्रकारच्या कर्मातून स्वार्थ भावना वाढते, पापाचरण घडतं, अशा प्रकारच्या कर्मांमधून पाप ते परपीडा अशा प्रकारचं वर्तन होतं, कर्माचा देखील एक मोह असतो, कर्मफळाचा देखील मोह असतो, म्हणून स्वतःच्या देहासंबंधीचा मोह, आपल्या जीविताचा संबंधीचा मोह, कर्माबद्दलचा मोह, कर्मफळासंबंधीचा मोह, स्वजनांविषयी मोह, स्वजनांविषयी मोह ही फार जबरदस्त गोष्ट आहे, कारण स्वजन म्हणजे त्याच्यात मुख्यतः आपला पुत्र अथवा कन्या हा आपला धागा आपण समजतो, तिथं मोह हा शब्द देखील आपल्याला नको वाटेल, ते आपले आहेत, आपल्यातून आलेले आहेत, परमार्थी व्यक्ती जे प्रश्न विचारतात ते प्रश्न याच्या डोक्यात देखील शिरत नाहीत, कैची माता कैचा पिता कैची भगिनी कैची भ्राता पुत्र कळत्र वनिता या सगळे हे तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची, तू वेगळा आहेस बाबा, तुझ्या देहापासून देखील जिथं तू वेगळा आहेस, देह संबंधितांना कोणत्या मर्यादेपर्यंत तू माझं म्हणशील, पण हा मोह असतो आणि या मोहांनी सर्वजण ग्रस्त असतात, आपल्या समूढतेमध्ये ते बरोबर बसतं, म्हणून या प्रकारचे जे मोह आहेत त्या मोहापोटी मग काय करायचं आणि काय करायचं नाही याच्या संबंधीचा मोह, कर्तव्य आणि अकर्तव्य याच्या संबंधीचा मोह, भगवद्गीता तुमच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी अंगाने येतेच, ती अशा प्रकारे येते, माझ्या एका जुन्या मित्रांनी मला मागे एकदा सांगितलं होतं, त्याचा मुलगा चांगला वागत नव्हता, काय काय करत होता ते मी तुम्हाला सांगत नाही, पण तो अतिशय नाराज झालेला होता, त्यांनी आपल्या मुलाच्या दुष्कर्मांचाच अक्षरशः पाढा वाचला, म्हणाला मी अतिशय अस्वस्थ आहे, काय करावं मला समजत नाही, आणि तेव्हा मला असं म्हणाला की आतापर्यंत मी कधी विचार केला नव्हता, पण धृतराष्ट्राची मनस्थिती कशी असेल ते आता मला कळते, एवढं होऊन देखील मला त्याला शिक्षा करावीशी वाटत नाही, कोणीही घराबाहेर काढला असता पण मला असं वाटतं की याला संधीच देत राहावी, प्रॉपर्टी करता भांडणं भगवद्गीताच आपल्या जीवनात येते, दुसरं काय येतं, स्वजनांच्या विषयीच्या मोहानी अंधळ होणं भगवद्गीताच तुमच्या जीवनामध्ये आलेली असते. अशा प्रकारचा कोणताही मोह न पावता या सर्व मोहातून दूर होण्यासाठीच भगवद्गीता सांगितली. आणि त्याचा उल्लेख शेवटी शेवटी भगवंतांनी परत एकदा केला. मी शेवटी असं अशा करता म्हणतो, 16, 17 आणि 18 हे अध्याय भगवद्गीतेचेच आहेत, भगवंतांनीच सांगितलेले आहेत, पण ते पुरवणी दाखल आले काही काही गोष्टी अपुऱ्या राहिलेल्या होत्या सांगायच्या, तर ते सांगितले गेले. 18वा अध्याय हा कलशाध्याय आणि एकाध्यायी गीता. परत एकदा सगळ्या गीतेची रिव्हिजन. जसं एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या समोर येऊन बसावा, त्यांनी त्याला सगळा मिळून एक प्लॅन द्यावा की आपल्याला काय काय कसं कसं करायचं आहे असा, आणि सर्वात शेवटी परत एकदा तेच सांगावं, अगदी थोडक्यात पण तेच सांगावं. तसा 18वा अध्याय आला. म्हणून हा शेवटचा अध्याय. शेवटी शेवटी हे त्याकरता मी सांगितलं. भगवंत असं म्हणतात की स सर्ववित भजती माम सर्व भावेन भारत. या ठिकाणी भक्तीचा महिमा किंवा भक्तीचा गोडवा परत एकदा भगवंतांनी उद्धृत केला. भगवद्गीता ही ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये कांडत्रय निरूपिणी अशी आहे. कर्म कांड, उपासना कांड आणि ज्ञान कांड अशा तीन कांडांमध्ये विभागली गेलेली अशी ही भगवद्गीता समजली जाते. त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायापासून ते 5व्या अध्यायापर्यंत कर्मविषयक सिद्धांत आले, त्याला कर्मकांड असं म्हणतात. 6व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत उपासना कांड आणि 13, 14 आणि 15 हे तीन अध्याय हे ज्ञानकांड म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कांडत्रय निरोपिणी श्रुतीच ही कोडीसवाणी, ही गोजीरवाणी जणू श्रुतीच आहे. तीन कांडांमध्ये सांगितली गेलेली. त्या ज्ञानकांडाच्या शेवटी भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारे मी पुरुषोत्तम आहे, ज्या अर्थी क्षर पुरुषां पुरुषाच्या पलीकडचा आणि अक्षर पुरुषापेक्षाही उत्तम असा असल्यामुळं सर्व लोकांमध्ये तसंच ज्ञान्यांमध्ये ज्ञाते लोकांमध्ये किंवा वेदांमध्ये मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. अशा पुरुषोत्तमाला म्हणजे मला जो असमूढ मोह न पावता जाणतो म्हणजे एकरूपच होतो. तसंच त्यांनी सर्व काही जाणलं असा ससर्ववित सर्व जाणणारा तो सर्व भावेन भजती माम माझं भजन करतो, जाणून वर माझं भजन करतो असं भगवंत सांगतात. हे जे 13, 14 आणि 15 हे ज्ञानकांडाचे अध्याय आहेत, या ज्ञानकांडाच्या अध्यायामध्ये भक्तीचा महिमा सरसकट सांगितलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायाचा मुख्य विषय क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय याचं वर्णन, तसंच प्रकृती आणि पुरुष निरूपण हे 15व्या अध्यायाचं वैशिष्ट्य. त्याच्यात क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय याच्याबद्दल सांगून झाल्यानंतर भगवंत असं म्हणतात की इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम च उक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावाय उपपद्यते, माझा भक्त हे सर्व जाणून क्षेत्र काय इति म्हणजे अशा प्रकारे क्षेत्र तथा ज्ञानम नेयम च उक्त समासतः विस्ताराने जे क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञेय याबद्दल मी सांगितलं, माझा भक्त हे सर्व जाणून माझ्या भावाला येऊन प्राप्त होतो। म्हणजे ज्ञानकांडामध्ये देखील भक्तीची अपेक्षा केलेली आहे। 14व्या अध्यायामध्ये मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान समतीत येतान ब्रह्मभूयाय कल्पते असं भगवंत म्हणाले। मला जो अव्यभिचारी भक्तीनी भक्तियोगाचा आश्रय धरून भजतो स गुणान समतीत येतान तो गुणांनाही ओलांडतो आणि ब्रह्मभावाला प्राप्त होतो। अव्यभिचारी भक्ती असा तिथे शब्द आला आणि या ठिकाणी स सर्ववित भजति माम हे सगळे श्लोक त्या त्या विषयाच्या शेवटी भगवंतांनी घातले। एकूणच तसंही पाहायचं झालं तर कर्माच्या अध्यायापासूनच भगवंतांनी भक्तीबद्दल सांगायला सुरुवात केली। चौथा अध्याय हा 2 ते 5 हे जे कर्मकांड सांगितलं त्याच्यातलाच एक अध्याय चौथा अध्याय ज्याच्यामध्ये कर्म विकर्म आणि अकर्म अशा प्रकारे महत्वाचा विषय येऊन गेला। तसंच निरनिराळ्या उपासना हा 4व्या अध्यायाचा विशेष त्याच्यामध्ये तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः हा सद्गुरूंना शरण जावं तत्वदर्शी ज्ञानी पुरुषाला शरण जावं त्यांना प्रणिपात करावा त्यांना परिप्रश्न जिज्ञासेने विचारावेत आणि त्यांची सेवा करावी। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञान हे श्रद्धावंताला प्राप्त होत असतं। त्या ज्ञानाकरता सतत प्रयत्न करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होतं। आणि ज्यांनी इंद्रिय संयमन केले त्याला ज्ञान प्राप्त होतं। अशा प्रकारे भक्तीचा महिमा कर्मकांडामध्ये भगवंतांनी सांगितलाच। पण उपासना कांड जेव्हा सुरू झालं 6व्या अध्यायापासून तेव्हा भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग हे 6व्या अध्यायाचं नाव 6व्या अध्यायामध्ये ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली। पण सर्वात शेवटी भगवंत असं म्हणाले की तपस्विभ्याः अपि अधिकः योगी ज्ञानीभ्याः अपि कर्मीभ्य ज्ञानो ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मेभ्यः अपि अधिकः योगी तस्मात् योगी भव अर्जुन। हा जो योगी मी वर्णन करून सांगितला तो तपस्व्यांपेक्षा श्रेष्ठ आहे। ज्ञानी पुरुषापेक्षा म्हणजे केवळ ज्ञानाची उपासना करणाऱ्यापेक्षा हा योग श्रेष्ठ आहे। कारण या योगाने जे ज्ञान म्हणून सांगितलं जातं त्याची साक्षात प्रचिती येते। कर्मीभ्याः अपि अधिकः योगी आणि केवळ कर्म करणाऱ्यांपेक्षा देखील योगी हा श्रेष्ठ आहे म्हणून तू योगी हो असं 6व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंत म्हणाले। आणि पुढे लगेच म्हणाले की योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समेयुक्त तमोमता हा अशा सर्व योग्यांमध्ये देखील आधी योगी हो म्हणजे ध्यान करणारा हो असं सांगितलं। आणि अशा सर्व योग्यांमध्ये ध्यान करणाऱ्या पुरुषांमध्ये जे श्रद्धेनी मला भजतात ते युक्ततम आहेत असा अभिप्राय भगवंतांनी दिला। 7व्या अध्यायात तर आपल्याला माहितीये की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यंते मायाम एताम तरंतिते, जे मलाच शरण येतात तेच केवळ मायेतून तरून जातात, असं म्हणून भक्तीचे गोडवे गायले. सातव्या अध्यायामध्ये चतुर्विधा भजन्ते माम, चार प्रकारे भजणारे असतात, आर्तो जिज्ञासुर अर्थात अर्थार्थी ज्ञानी च भरदर्शभ तेषाम ज्ञानी नित्य युक्त. त्याच्यामध्ये जे ज्ञानी असतात ते माझ्याशी नेहमीच एकरूप झालेले असतात, आणि ज्ञानी तो आत्मा माझा, पण ज्ञानी म्हणजे ज्ञानी भक्त तो माझा आत्मा, असा अभिप्राय भगवंतांनी दिला. अशा प्रकारे हे सर्व जरी श्रेष्ठच असले तरी देखील ज्ञानी जो आहे, ज्ञानी भक्त जो आहे, तो माझ्या परीने जास्त श्रेष्ठ असं सांगून भगवंतांनी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं सांगितलं. अनेक जन्मांच्या शेवटी हा ज्ञानी भक्त तयार होतो, आणि त्या ज्ञानी भक्ताचा बोध वासुदेव सर्वम इति, सर्वत्र वासुदेव त्या परमात्म्याचाच वास आहे असा त्याचा बोध असतो. नवव्या अध्यायामध्ये महात्मे कसे भसतात हे भगवंतांनी सांगितलं. दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे माझं भजन कसं करतात. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी काही काही आश्वासनं देखील दिली. अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य होऊन माझी भक्ती करतात, हा जो उपासना कांड आहे, तर ते सरळ सरळ कर्मकांडामध्ये देखील जसे भक्तीचे गोडवे गायले, तसे उपासना कांड ही तर भक्तीची चढती वाढती भांजणी समजावी. दहाव्या अध्यायामध्ये ठळक ठळक असा प्रभू कुठं पहावा, कोणाच्या ठिकाणी पहावा हे विशेष करून सांगितलं. अकराव्या अध्यायामध्ये तर या सर्वत्र भरलेल्या परमात्म्याचं एकत्रित दर्शन अर्जुनाला कसं झालं याचं वर्णन आलं, आणि अकराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये मत कर्मकृत माझ्या करता कर्म करणारा मत परमो मीच ज्याला परमगती आहे, मीच ज्याला प्राप्तव्य आहे, असा मत कर्मकृत मत परमो मत भक्ताहा जो माझा भक्त आहे संगवर्जिताहा निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव असं भगवंत म्हणाले. आणि या अकराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाची पुनरावृत्तीच बाराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी केली. ये तु सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. आता भगवंतांची भक्तीची व्याख्या स्पष्ट झाली. ज्या अर्थी कर्म करत असताना देखील भगवंत भक्तीची अपेक्षा करतात, भक्तियुक्त अंतःकरणाने कर्म, भक्तियुक्त अंतःकरणाने ध्यान, भक्तियुक्त अंतःकरणानेच भगवंतांची अनन्य भावानी पूजा सेवा, तसंच भगवंत म्हणजे अव्यक्त अक्षर अविनाशी, तसंच सृष्टी रूपानी देखील तोच भरून राहिलेला आहे असं असल्यामुळे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, एका माणसाने दुसऱ्या माणसाचा केलेला दुस्वास हा भक्तीमध्ये मोडत नाही. माणसाची माणसाने केलेली अवगणना भक्तीच्या विरोधात आहे. अशा रीतीने सर्वत्र प्रभूचं दर्शन कसं घ्यावं आणि प्रभूची सेवा कशी करावी असा हा विषय उत्तरोत्तर व्यापक करत 12व्या अध्यायात भगवंतांनी सिद्धांतच मांडला की ज्याच्यामध्ये ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य, सर्व कर्म करावीत, स्वधर्म कर्म आणि मला अर्पण करावीत, माझ्या करताच जीवन जगणारं व्हावं, मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, ध्यानही करावं आणि त्याच्याही पुढे जाऊन उपासनाही करावी, त्यांचा मी उद्धार करतो असं भगवंत म्हणाले. या अध्यायाच्या भक्त लक्षण सांगण्याच्या नेमका आधी आलेला जो श्लोक आहे तो श्लोक देखील भक्तीच्या अंगाने खूप महत्वाचा आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागः, त्यागात शांतीही अनंतरम, असा हा श्लोक आहे. केवळ अभ्यासापेक्षा ज्ञानपूर्व केलेला अभ्यास अधिक महत्वाचा. या ज्ञानापेक्षा ध्यान हे जास्त श्रेष्ठ. ध्यान जेव्हा सांगितलं तेव्हा ते ध्यान भक्तियुक्त अंतःकरणाने करावं असं सांगितलेलं होतच. या ध्यानापेक्षाही कर्मफल त्याग अधिक श्रेष्ठ, कारण त्याची सततच गाठ पडत असते कर्मांची. आणि कर्मफल त्याग झाल्यानंतर जी शांती राहते ती शांती मात्र निरंतर टिकून राहणारी शांती असते असं सांगून उपासना कांड संपलं. आणि उपासना कांड संपल्यानंतर भगवंतांनी भक्ताचं वर्णन करायला सुरुवात केली. पण आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये उपासना कांड संपलं. आणि अद्वेष्टा सर्व भूतानाम ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं ज्ञानी ज्ञानकांडामध्ये गेली. याचा अर्थ ज्ञानी भक्ताची ती लक्षणं झाली. अद्वेष्टा सर्व भूतानाम, मैत्रहा करुण एवच इत्यादी. 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम अदंभित्वम ही जी ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत ती ज्ञानी पुरुषाची लक्षणं आणि ही ज्ञानी भक्ताची लक्षणं अशी म्हणून भगवंतांनी ज्ञानाचे जास्त गोडवे गायले. ज्ञानी भक्त कसा असतो तर या प्रकारचा, ज्ञानी पुरुष कसा असतो, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम इत्यादी. आणि तो विषय संपल्यावर इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्त समासतः मद भक्त एतद विज्ञाय मद भावायोपपद्यते असं भगवंत म्हणाले. मी काय म्हणतोय, मला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येतंय ना? अशा प्रकारे भक्ताची ज्ञानी भक्ताची लक्षणं आणि ज्ञानी पुरुषाची लक्षणं ही सांगून झाल्यानंतर देखील आणि ज्ञेयाचंही वर्णन केल्यानंतर माझा भक्त मद भक्त एतद विज्ञाय, माझा भक्त हे जाणून माझ्या भावाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले. आणि 14व्या अध्यायामध्ये जो मामच यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान समती त्यैतान ब्रह्म भूयाय कल्पते, अव्यभिचारी भक्तीनी माझं जो सेवन करतो तो गुणांना ओलांडतो. गुणातीताची लक्षणं संपल्याबरोबर भगवंतांनी या श्लोकाचा उच्चार केला आणि गुणातीताची लक्षणं आणि भक्त लक्षणं एक पडली. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, ही जी सगळी लक्षणं आहेत तर ती अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्र करुण एवच हेच वेगळ्या भाषेत भगवंतांनी सांगितलेलं होतं गुणातीत म्हणून. आणि ते सांगितल्याबरोबर परत एकदा भगवंतांनी अव्यभिचारी भक्तीनी मला जो भसतो तो गुणांना ओलांडतो आणि ब्रह्मभूत होऊन जातो, ब्रह्मभावनेला प्राप्त होतो असं सांगितलं. यो माम एवम असमूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम सर्व भावेन भारत। परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे। याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पुढच्या वेळेला पाहूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि।